chinimandi.com podcast.
ऊस थकबाकींना भागवल्याने बुलंद शहर येथील साखर कारखान्याला डीएमने दिली नोटीस. गाळप हंगाम 2019-20 ऊस खरेदी संपल्यानंतरही वेब साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकबाकी अजूनही भागवली नाही. डीएम रवींद्र कुमार यांनी वेब साखर कारखान्याच्या जनरल मॅनेजरना लवकरात लवकर ऊस थकबाकी न भागवल्याने शुगर केन कंट्रोल कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. डीएम रवींद्र कुमार यांनी वेब साखर कारखान्याच्या जनरल मॅनेजरना दिलेल्या नोटीसीमध्ये पैसे लवकरात लवकर भागवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न दिल्याने नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी आहे आणि शेतकरी संघटनांकडून प्रत्येक दिवशी धरणे आंदोलन केले जात आहे. अशामध्ये जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागामध्ये बुलंद शहर ऊस थकबाकी भागवण्याच्या रँकिंग मध्ये प्रथम आले आहे. चारही साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामाचे 80.84% पैसे दिले आहेत. वेव शुगर कारखान्याने आतापर्यंत फक्त 51% थकबाकी भागवली आहे, तर 2018-19 करोडोंची थकबाकी वेव शुगर कारखान्याने 2019-20 मध्ये भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी डी के सैनी यांनी सांगितले की प्रलंबित थकबाकी बाबत साखर कारखान्यांना ऊस विभागाकडून नोटीस देण्यात आले आहेत. लवकरच शेतकऱ्यांचे पैसे त्यांना दिले जावेत.